ಸದ್ಗುರುನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಸಾರೂ ಚಾವ ಅಸೆತ್ರ ಜನ ದಶರಥ ರಾಜ ಮಂಜೆ ಏಕ್ ಪುರುಷ ಸಾಧಾರಣ ಮನ್ಕ್ಯಾ ನವ ಇಂದ್ರೇನ್ ಬಂದ್ ಕರ್ತಾಣಿ ದಶವೇ ಸಾಮು ಧ್ಯಾನ ಲಗಾಯೋ ಕರಣ ಈ ಪುಣ್ಯ ಕನೇತಿ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಭರತಾನಿ ಶತ್ರುಗಣ ಏ ಪ್ರಾಪ್ತ ಹುಯೆ ಕೆರೆ ರಾಜಾರೇ ಪೇಟ್ ರಾಜ ದಶರಥರ ಪೇಟ್ ಕರ್ತಾಣಿ ಜನ ಹುಯೋ ವಾಲಿ ಯಾರೋ ರುಚಿ ಅವ ಗುಳೆ ನ ಲಗಾಯೋ ಫಾಸಿ ಕಳೆ ನಿಮ್ಮನ ಉಕ್ಕೆ ಸಜ್ಜನೋ ಸಂತ ಮಹಾತ್ಮ ಕೆ ಪಶು ಕಾ ಹೋತ ಪನೈಯಾ ನರಕ ಕುಚ ನಾ ಹೋಯ್ ಏಕ ಬಾರ ನರ ಕರ್ನಿ ಕಿಯ ತೋ ನರಕ ನಾರಾಯಣ
ಹೋ ಜಾಯೆ
ಕರ್ಣಿ ಕಿಲೋ ತೋ ಮನ ಕ್ಯಾರೋ ದೇವಚ ದೇವ ಸಾತ್ ರಾಂಜನ ಭರೆ ವಾಳೋ ವಾಲಿಯಾ ಕೋಳಿ ಆಜ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಜೇರ್ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಚೌತೆ ಲಗು ನಾಮ ಕೀರ್ತಿ ಜಗೇರ್ಮಯಿ ಜಗೇರ್ಮಯಿ ಸಂತೇರ್ಮಯಿ ಈ ತಾಕತ್ ಕರ್ತಾಣಿ ಜಗದ್ಗುರು ಸೇವಾದಾಸ ಮಹಾರಾಜ್ ಜನ ಮಲ್ಕೇತ ಲದಣೀರ್ ತಯಾರಿ ಕಿದು ನೌ ಸಘರೇರ್ ವಸ್ತಿ 3755 ಗೌಡಿ ಮೇರೆ ಭಾಯಿ ಜನ ಗುತ್ತಿ ಬೇಲೂರ್ತಿ ಹೈದರಾಬಾದ್ ಮೇರೆ ಭಾಯಿಯೋ ತಯಾರಿ ವೇರಿ ಛ ಜನ ಓ ಠಿಕಾಣೆ ಪ್ರೈ ಗಮ್ಮತ್ ಕೈ ಹೋಯ್ ಪಂದೋ ದಿನಿ ಭಯಾನ ಸದಾರಿ ಉತಾರೆ ಕನ ಜಾವಾ ಮಲಕ ಪರೇ ನ ಭೇಟ ಕೋನಾ ಕೋನಾ ಮಾಮ ಹಾರ ಪ್ರಾಂತ ಎಂಬೋರ್ ಬಂಜಾರ ಜಮಾ ಕರಾಚೆ ನ ವಡ್ಡ ಛಾವಣಿ ತಾರಿ ಸೇವಾ ಬಾಯಾ ರೇ ತೋನ ಸಾದ ಜಗದ ಮಾರಿ ದೇವಿ ಸೇವಾದಾಸ ಮಹಾರಾಜಣ್ಣ ಪಂದೋ ದಿನಿ ಕಸೆ ಬದಲರ ಮೈ ಜನ ಭಕ್ತಿ ತಯಾರಿ ಕಿದಿ ಜನ ಸೇವಾದಾಸ ಮಹಾರಾಜನ್ ಕಿದ್ದಿ ಕುಮ ಸದಾ ನಿತ್ ತಾರೆ ಸೋಬತ್ರಿ ತಾರೆ ಜಿಬೆ ಪರ ಬೇಸನ್ ರೀ ಹಾರ್ ಜಾಗೆ ಪರ ತಾರೆ ವಿಜಯ ಕರ್ತಾಣಿ ಲಾಯು ಈ ಜಬಾನ್ ಜಗದಂಬಾದೇವಿ ಕರ್ತಾಣಿ ಸೇವಾದಾಸ ಮಹಾರಾಜನ್ ಜಗದಂಬಾದೇವಿ ಕೇರಿ ಸಕ ಆಪ್ ಸಾಲ್ ಆನಿ ಕುಣಸೆ ಕೊಂಡಾರ್ ಬಾಯ್ ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಏನ್ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಧುಂಡನ ಪ್ರೇಮ ಕಾಡೇರ್ ಸರ್ ಕರಣ ಓಣಿ ಖರೋ ಮಾರ್ಗ ಬತ್ತಾಯ್ತ ಕರ್ತಾನೆ ಮೇರೆ ಭಾಯಿ ತಯಾರಿ ಮಾಳವಾ ದೇಸೇರಿ ಸಲಾಲಿ ದೋ ತಾಂಡೇರಿ ಮನ ಜಗದಂಬಾ ಕೇರಿ ಪೂರೆ ಭಾರತ ಮೇರಿ ಪರಮಲ್ ಕೇ ಮಾ ಹಿಂದೆ ಸಾರು ಸಾಗ ತಮಾರಿ ಜಗದಂಬಾಕೆ ಪ್ರತಿ ಸಾರಿ म्हणजे पुढारीवत बने तिकरीची आहे अनुकोणी मेरे भाईओ जरी करता सतावी पण सत्ता केरे कंती मळी ओर विचार करी असे दृष्टिकोनीती क्रम सेवादास महाराज टांडेवाळे जमा करताणी सेन केला गो देखो रे भामण जगदंबा केरीचा आते ती छावणी होता छावणी तयारी मळवा देशेरी सलाली दो दंडेरी सेवादास महाराज छावणी रीत रीत आजी मन कल्पना छेनी तू जसे त्रार सल्ला बताईस वो प्रमाण की मैं तैयारी करे वालो छू जना जगदंबा केरी सेवादास शुरुआत जना अपने तैयारी करेल सर अंगाड़ी गरा शान मान ओरे दार धोलो धन बाबा बाबा नाता वर प्यारे कन सोना वरिया विधान
अरे भाई वा
लकीरी तो साया छे पर छाया करे ना ओ दादा मेरे भाइयो तो सेवा करिए और बालन धक्को लागे देवार छनियानो जगदंबा रोई सारो तो करता नहीं मेरे भाइयों ए लगीरी तो छेंडी से परत छाया करे ना मेरे भाइयों लाखों जनता सत्तर मई गावड़ी बांदारो खांड सा आने वो खांडेर मई घराशा और मान मानता करतानी करम प्यारे सज्जनो सेवादास महाराज छावणी तैयारी करो लादो लश्कर भायारो तांडो गोर माटी रो घराशा अंग जान के रो अंग धोको होटो फरो अंग को नी जावारे भाया का दिकारो बजा चलाए करतानी बंजारा समाज रो पावर जगतगुरु सेवादास महाराज ई एक आ एक ज्ञान रूपे ते अपने मार्गदर्शन किदो जेन बळत तत बळत घराशा मेरे भाइयों सादा कोनी सुखमुनि रो अवतार जेन नंदी कत श्याम करने रो अवतार असे दृष्ट गुणेती घराशा लादो लश्कर भायारो तांडो गोर माटी रो घराच्या अंग जान के रो मन धोको दिसारो अंग को निजावारे बापू काल दिसारो
वजा
दास महाराज जनासत्रातील तयारी करताना निकळत तो आंगे लगू थोडसे दूर छावणी घी आणि गामर बाट लिकळे दिनो आणि प्यारे सजनो घराच्या सेर अंगर उरलारती नातावडत्या हातीर माई लगी उरलार धळो धन पूर्ण तांडो बापू लगीर छेंडीर माईच असत्राची तयारी आणि आंग जाताना घराशान वगम दिकायो आंग जान गोडीवाळन बेजगो गोडीवाळन जना हपा बधु विचारे प्रगे विचारे माई भविष्य काळ अंग मोठो घराच्या मोठो घरो होतो बधु भाया कन धाटो सांड यारो यान पेटो कवि बंजारा दास मोहन दत्त कन मुंडो गोडी वाळताना भेसगो बधू नायक हपा नायक एक कार्यकर्ते मन क्या सेवादास महाराजन केला बापू सांड्या अडवान बेटो छ ये धोरुणान कोण जाय देरो पण हम काय करा कारण प्यारे सजनो भविष्य काळ यांग मोठो राजा अडोयान बेटो बधू भाया कंडा डो सांडो मुंडो घरो होतो कवि बंजारा दास मोहन दत्त कन मुंडो सेवादास महाराज कड हापा बधु आता हुबरे गे भिया छावणी अंग जाय दरो कोणी सारी खाटा डाटानी घर अशा बेटो रोज लगो आप करा के जना सेवादास महाराज प्रश्न पडो कारण मुको जनावर जे सेन अडाताणी बेसत काहीतरी विचारत काहीतरी प्रश्नच असे दृष्टिकोन येते सेवादास महाराज घराच्या कंदारो तो घराच्या कण सद्गुरु तो रे माया चार पाली रो रांगण के रो हरी हरी आली रो काई तो नवग मिसायो घर जानिया महाराज घराच्या सांडेन समजदारी ती विचारोच काय वत छ कान कोणी दारो का बेस गो इमन केन वता सदगुरु तो सणरे घराशा चार पाली रो रांधण के रो हरी हरी आली रो काई तो न वगम सेवादास महाराज घराशा केरोच घराशा बापू तीन को बाबू जरा तोड़ आया वेड़ा मन कोटी सारी वेड़ा मन कोटी सेवादास महाराज जना घराशान पूछे प्रति घराच्या सेवादास महाराजन प्रश्न करू तो प्रश्न आप राजा दिली दे से रो कबल फरेंगी सेवादाश महाराज ने गराशा के प्रति बापू घबरिया गो बापू
घबरिया
गो सेवादाश महाराज ने ताकत हटेर नंतर भा परमल केम जानो छ आणि गराशा म्हणजे एक आपले ना आंगेरो वाक्य वतारो तक आशा क्षेत्रार विघ्न छ पच आपण पाऊल कुटावा कु
उठावा
हंगोळी स्नान किदो हंगोळी स्नान जगदंबार ध्यान किदो ध्यान आणि ध्यान करताना जगदंबान प्रश्न किदो प्रसन्न जना जगदंबा देवी सेवादास महाराज आणि हिम्मत कसे सारू बलायो जना सेवादास महाराज कोण प्रश्न विचारो तो प्रश्न
विचारो
कहा की वो ना आंग जाय देर छेडी असे दृष्टगुणेती जना सेवादास महाराज विचार करताना गराशा ओन पुतो गराशा ओन
सावणी ओडो फेरले रे आगमन दोगो
सेवादास महाराज ने घराच्या समजदारी ती करो मेरे भाइयों आंग मलक दिसन वाडो गौधने पा आवजारे कोडो दूध मळ कोणी सुकाय गावडी रो वोडो दुस्माने रो पडिये तांडेन मेडो आंगेळो सोच कर रे लदणी होडो फेर नगराचा समजारोत मेरे भाइयो कसे बदले माई जेने करून समाज प्रे कोई प्रकारे विघ्न नाव असे त्रार संतेन काळजीच करण आंग मलक दिसन वाडो गौधने पा आवजारे कोडो दूध मळ कोणी सुकाय गावडी रो ओडो दुस्माने रो पडजाय तांडेन वेडो आंगेडो सोच करले रे सावणी होडो फेरले रे लोक लुटारू तकलीफ दिया दोस लोकुरो तो पर रिया ना मेरी बदनामी वे जाया भविष्य मारो लगले रे गराशा एक एक शब्द दसो मार परोता सत्रार सूचना करो तो कालेर बदलेर मई करतानी काल के तो समसे आया लोक लुटारू तकलीफ दिया जना दोस लोकुरो तो पर रिया ना मेरी बदनामी वे जाया करतानी ए भाया भविष्य मारो लगल रे सावणी ओडो फेरल रे सत्रेर सेवादास महाराज के प्रति बापू घबरिया गो बापू आंगदानो बराबर छे नी बराबर बराबर करतानी सेवादास महाराज ने कोड़ बतारो तो कोड़ो कोड़ो आंगेर जमानेर माई भक्तेन लोग कोड़ो विचारते थे कोड़ो तीन कोड़ मुंड्यांगे ती आया देवीर भगत करन नाम वे जाया आजे बलातोन लोग पूछे ना आया बोल जबानी खोटवे जाए
गलत मत जान दो रे सावली ओडो फेर ले रे
करण प्यारे सज्जनों भक्तेर काळजी ईश्वरेन रस करण जगदम्बा देवी शिवादास महाराज सर्वात्री तकलीफ लेताणी तीन कोड मुंड्यांगे ते आया देवीर भगत करण जगे नाम दे जाया आचो बलातोन पुचे नाया बोल जबानी खोटवे जाया जर्त कुलागो तार जबान खोटवे जाया जगेर भाई बदनामी हो जाए तो सेवटी काई आरतेर छ करताणी गलत मत जाण जो रे लदाणी होटो फेर ले सेवादास महाराज ने गराशा एक एक बात करो रोज एक एक बात लदनी तारी फरती जाए कई राजा आड़े आए छावनी देखन तांडो अड़ाए दुश्मने रो वाद वाड जाए भाया वात मान ले रे छावनी ओडो फेर ले रे लड़ी गिदे गोरमाटी जरा ध्यान रे दोनी कळण मत भूल दो रे लदणी होटो फेर ले रे प्यारे सज्जनों समाजे जागृत करे सारू ई कहानी आपने समोर छ जेने करून हानु न समझा कि आपन सेवादास महाराज और सोबत रेवा छा आ आज जनावेते आज छेनी हनु छेनी प्यारे सज्जनों ये कई काले ती छ करण समाजे संते ने इशारो छ संते रो इशारो छ तो ओ विसारे नमन क्या ओळखी जाय संतलो सच्ची बोलने हाची उपदेश सहजी बोलने हाची उपदेश असे त्रार समाजे ने उपदेश करण चलो उपदेश करण
चलो
उपदेश करण करतानी मेरे भाइयों आ जगदम्बा देवी ये कहानी सामने रे बात सेवादास महाराजन प्रसन्न वेगी प्रसन्न प्रसन्न देवी केरी समझान भाया मारो सनिदान खरो भक्ति रो ज्ञान जन सेवा में भूषण मारे गोर माटी पर ध्यान बड़े याद न्या वेड़ा वल्दी रंग मन मन गोर बन जा रहा तू भी मा धरमणि रो छोरा भला डर नाके प्रति जगदम्बा प्रसन्न वेताणी सेवादास महाराज जी बोल रही छे सेवादास काई घबरा रो छी मतारे साथ छु मतारे साथ देवी केरी समझान बापू मारो सनिदान खरो भक्ति रो ज्ञान जन सेवा भूषण आकी मिचे दी देव मळे नी रे भाया और सारू तैयारी कर जगेर सेवा कर भक्ते रक्षण करा से दुष्गुण थी मारे गोर माटी पर बड़े दाग दाग गोर करण भक्तेर सेवा कणो लगे असे त्राती सेवादास महाराज ने जगदम्बा सूचना करी तो सूचना सूचना करी तो सूचना करण भाया भाया किदो या स्नान किदो जगदम्बान ध्यान तांडो मारो समाधान अंग विए अपमान फसा ना की से मन ले जा पड़े महाराज जगदम्बा ने उत्तर दे रोती याड़ी मारो समाज अज्ञान से लगो आंग मलक नवाड़ो था ओतले जाता नहीं फसाना किस मार बदनामी हो जाए करता नहीं मतों सूचना कर रोतिया मन कसेल ले जाई चिक लगवाते थे हाँ आतत खायदा अंगारे मैं जी कारण भोगरे मैं फेंक दिस वेला मार भी करता नहीं मेरे भाइयों भाया भाया किंदो या स्नान किबो जगदम्बारो ध्यान तांडो मारो समाधान आंग भी है अपमान फसा ना कि जय मना ले जा राती जगदम्बा प्रसन्न वेताणी सेवादास महाराज ने आजी पुना समझारी छे पुना समझारी
छे
देवी प्रसन्न वेगी भाया कन उबरेगी सोना वारणी रलेगी वो तो बच कई रोगी वो तो जीरे झरे अभिमान सेवादास महाराज ने आंगेर डर काढ़ी छे डर काढ़ी छे डर जय पर